मोशे मिद्यान देशात राहत होता आणि इस्रायली लोकांची तिकडे परिस्थिती मिस्री लोकांच्या त्रासामुळे फार खराब होत चालली होती. मिस्र देशामध्ये इस्रायल लोकांवरती जुलूम होत आहे हे देवाने पाहिले. तेव्हा देवाने आपल्या लोकांना मदत करायचे ठरवले. त्या दिवसामध्ये मोशे आपला सासरा याची शेरडे आणि मेंढरे चारणारा एक मेंढपाळ होता. एके दिवशी वाळवंटातील पश्चिमेकडे एक डोंगर होता. त्या डोंगरावर मोशे शेळ्या व मेंढ्या चारायस गेला. तेव्हा तिथे त्याला एक झुडूप दिसले. ते झुडूप जळत होते. तेव्हा मोशे स्वतःशी म्हणाला, हे झुडूप जळत असून नष्ट का होत नाही, मी जवळ जाऊन पाहतो. हे देवाने पाहिले. तेव्हा देवाने मोशेला हाक मारून म्हणाले, मोशे मोशे. तेव्हा मोशे म्हणाला, मी येथे आहे. देवाने मोशेला म्हटले, ज्या भूमीवर तू उभा आहे ती पवित्र आहे, त्यामुळे तुझी चप्पल काढ. तेव्हा देव मोशेला म्हणाला, मी अब्राम इसाक व याकोब यांचा देव आहे. हे ऐकून मोशे घाबरला व त्याने आपले तोंड लपून ठेवले. तेव्हा देव म्हणाला, माझ्या लोकांवर खूप जुलूम होत आहे व त्यांचा छळ होत आहे ते मी पाहिले आहे. मी त्यांना आता मदत करणार आहे आणि त्यामुळे मी तुला मिस्र देशाच्या राजाकडे पाठवणार आहे. तू त्या माझ्या लोकांना तेथून काढून आण व त्यांचे पुढारी पण कर. तेव्हा मोशे म्हणाला, मी या पात्रतेचा नाही, कारण मी सर्वसामान्य माणूस आहे. तेव्हा देव म्हणाला, मी तुझ्या बरोबर आहे, तू घाबरू नको. तेव्हा मोशे जावयास तयार झाला. तेव्हा मोशेने आपल्या कुटुंबाला घेतले आणि मिस्र देशाकडे जायला निघाला.